नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महापालिका निवडणुका महायुतीत लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये वसंतराव नाईक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ नवीन बस उपलब्ध करून देणार. आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 धावांनी पराभव. आता सविस्तर बातम्या. राज्यात महापालिकांच्या निवडणुकीत शक्य तिथं भारतीय जनता पक्षाची महायुती होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. या निवडणुकांच्या जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झाली नाही, यावर चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. क्रांती चौक इथं स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अर्धपुतळ्याचं लोकार्पण आणि कमल तलाव पुनरुज्जीवनाच्या कामाचं लोकार्पणही फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचं महत्व यावेळी नमूद केलं. ते म्हणाले,
स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं, तरुणाईमध्ये देशभक्ती संचारित केली. अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. हैदराबाद असो की मराठवाडा असो, या सगळीकडे त्यांनी जी काही ज्योत पेटवली त्यातनं अनेक तरुण अनेक महिला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातनं हैदराबादच्या निजामाच्या जोखडातनं आपण आपल्या मराठवाड्याला मुक्त करू शकलो.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या सिडको बसस्थानक चौकातला पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या जडणघडणीतील वसंतराव नाईक यांच्या योगदानाचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला. ते म्हणाले,
एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला. अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे LLB करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली, समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली, समाजातल्या वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला. ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले.
मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथं आगमनानंतर चिकलठाणा इथल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा परिसरातल्या श्री यश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. याअंतर्गत एसटीच्या राज्यभरातल्या 251 आगारांमधून दररोज 800 ते 1000 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं मंत्री म्हणाले. सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलतीत बस उपलब्ध करून दिल्यानं महामंडळाला मागच्या वर्षी 92 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्या अनुषंगानंच यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी आगार प्रमुख, स्थानप्रमुख, शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहितीही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळण्याचं काम तपास यंत्रणा करत आहे. देशभरातल्या विविध ठिकाणी अद्याप शोध मोहिमा तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे शाखेनं आज अल फलाह विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी 2 FIR दाखल केले आहेत. दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी पुन्हा खुलं झालं आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आतापर्यंत 3 मृतदेह सापडले आहेत, तसंच 1 रायफल, इतर शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त केली आहेत. तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू होती. सध्या या भागात शोध मोहीम सुरू आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज साजरा होत आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी 1966 मध्ये झाली होती. वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. पत्रकारितेची स्वतंत्रता आणि जबाबदारी यांचं ते प्रतीक मानलं जातं. पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार या दिवशी प्रदान करण्यात येतात. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन उपस्थित राहिले. पीसीआयच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या. लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. आजच्याच दिवशी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियानं पत्रकारितेमध्ये जागल्याची भूमिका घेतली आणि पत्रकारितेचं स्वातंत्र्य जपणं आणि भारतीय पत्रकारितेचा दर्जा उंचावणं अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली असं रंजना प्रकाश देसाई यांनी सांगितलं. पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं त्या म्हणाल्या. राज्यपाल देवव्रत तसंच पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आचार्य जवाहरलाल महाराज यांच्या 150 जयंतीनिमित्त त्यांच्यावरील मुद्रा व टपाल तिकीटाचं प्रकाशन आज मुंबई इथं करण्यात आलं. आचार्य जवाहरलाल यांनी देश पारतंत्र्यात असताना 10,000 अधिक सत्संगाच्या माध्यमातून जनजागरणाचे कार्य केलं. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना प्रेरित केलं, तसंच बालविवाह, हुंडा प्रथा, व्यसनाधीनता यांना तीव्र विरोध केला. याचं स्मरण देताना त्यांच्यावरील नाणं व टपाल तिकीट लोकांना त्यांच्या कार्याचं चिरंतन स्मरण देतील असं राज्यपाल कटारिया यांनी सांगितलं. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्या दिवशी भारतावर 30 विजय मिळवला आणि 2 या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या 7-93 पुढे सुरु केला. 8 गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कार्बिन यांनी 44 भागीदारी केली, मात्र बुमराहनं कार्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा 55 झुंजार खेळी करून नाबाद राहिला. भारताचा रवींद्र जडेजा यानं सर्वाधिक 4, सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2, तर बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं पहिल्या डावात 30 आघाडी घेतली होती, त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 124 आव्हान मिळालं. मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज सायमन हार्मर सामनावीर ठरला. मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिकमधील निफाडमध्ये आज 8 तापमान नोंदवलं गेलं. नाशिकमध्येही पारा आणखी घसरला असून आज 10.1 सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे. काल इथं 10.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. नाशिक वनवृत्तामधील नाशिक शहरासह जिल्ह्यात आणि अहिल्यानगर तसंच पुणे जिल्ह्यात मागील 2-3 महिन्यांपासून मानव बिबट्या संघर्ष अधिकाधिक तीव्र झालेला पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पुणे इथं या तीनही जिल्ह्यांमधल्या मुख्य वरिष्ठ वनअधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवण्यात आली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिकमध्ये दिली. तसंच बिबट्यांच्या चिघळत जाणाऱ्या प्रश्नावर केंद्र सरकारसोबत देखील चर्चा सुरू असून त्यांच्याकडून या 3 जिल्ह्यांपुरता तरी ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महापालिका निवडणुका महायुतीत लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये वसंतराव नाईक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ नवीन बस उपलब्ध करून देणार. आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 30 पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.